परमेश्वराला पाहू शकत नाही, कारण परमेश्वर ही दोन नेत्रांनी पाहण्याची वस्तू नाहीये. तर परमेश्वराला अनुभव केला जातं, आणि अनुभव करण्यासाठी आपल्या मनाची तेवढी ताकद हवी. आणि त्याचसाठी परमेश्वराने आपल्याला या ठिकाणी हा राजयोग शिकवलेला आहे. या राजयोगाचं नावच आहे सहज राजयोग. म्हणजे जो सहज ते सहज कुठलीही व्यक्ती परमेश्वराला प्राप्त करून घेण्याचा हा योग आहे. कुणीही सहज हा योग करू शकतं, त्यासाठी कुठलीही कंडिशन नाहीये, किंवा कुठलेही शारीरिक आसन नाहीये, किंवा कुठले नियम मर्यादा नाहीये की ज्यानुसार तुम्हाला तसं वागूनच परमेश्वराची प्राप्ती करायची आहे. म्हणून याचं नाव आहे सहज राजयोग. आता योग म्हटलं की लोकांच्या बुद्धीमध्ये येतं की योग म्हणजे योगासनं करावे लागतील, पायावर पाय चढून बसावं लागेल, किंवा श्वास बंद करावा लागेल, एक श्वास घ्यावा लागेल, दुसरा सोडावा लागेल. तर अशा कुठल्याही पद्धतीला राजयोग म्हटले नाहीये. योगासन हे शरीरासाठी आहेत, परंतु योग हा मन आणि बुद्धीचा योग आहे, सहज राजयोग आहे. त्याच्यासाठी कुठलीही कठीण या ठिकाणी पोच तुम्हाला नाहीये. तर या राजयोगामध्ये सहज राजयोग म्हणजे राज ज, तर राज या शब्दाचा अर्थ होतो की गुपित, की परमेश्वराला प्राप्त करण्याचं गुपित, परमेश्वराला प्राप्त करण्याचं जे रहस्य आहे ते या राजयोगामध्ये सामावलेलं आहे. जे परमेश्वराने आव्हान केलेलं आहे की कोटो में कोई और कोई में कोई मुझे पहचान सकते है. तो कोटो में कोई तो एखाद व्यक्ती परमेश्वराला जाणण्याचं रहस्य जे आहे ते जाणू शकतो, त्याचीच ही विधी आहे, ती म्हणजे राजयोग. तर हे रहस्य जाणण्याचा हा योग आहे. दुसरं राज, राज म्हणजे राज्य. तर या योगाच्या आधारे तुम्ही या कर्मेंद्रियांवर राज्य मिळवू शकता, या कर्मेंद्रियांवर अधिकार मिळवू शकता. म्हणून याचं नाव आहे राजयोग आणि राजयोग, म्हणजे राज जाणण्याचा योग आणि राज्य मिळवण्याचा योग. कारण आणि विश्वावर सत्ता अनेक जण मिळवू शकतील, पण ते बाहुबलाच्या आधारे. परंतु सहज विश्वाला जिंकण्यासाठी ज्याने आपल्या मनाला जिंकलेला आहे, मनावर राज्य केलेलं आहे, कर्मेंद्रियांवर राज्य केलेलं आहे, तो राजांचाही राजा आहे. शस्त्राने व्यक्ती पूर्ण आयुष्य घालून मग कुठे विश्वाला जिंकू शकेल, आणि त्यालाही विश्वाला जिंकणं म्हणता येणार नाही. असा बाहुबलाच्या आधारे विश्वावर जिंकणारा व्यक्ती सुद्धा अशा मनाला जिंकणाऱ्या व्यक्तीच्या पुढे झुकतो. म्हणून एखाद्या संन्यासाच्या पुढे आपण पाहतो की राजा हा सर किंवा मस्तक झुकवून उभा असतो, तो त्याचं दर्शन घेतो, त्याच्याही पुढे तो झुकतो. म्हणजे कर्मेंद्रियांना जिंकणं हे सगळ्यात मोठा राजा बनणं आहे. म्हणून म्हणतात मन जिंकलं त्याने विश्व जिंकलं. तर या राजयोगाच्या आधारे आपण आपल्या मनाला जिंकू शकतो, आपल्या कर्मेंद्रियांना जिंकू शकतो. म्हणून याचं नाव आहे राजयोग. दुसरं योग या शब्दाचा अर्थ आहे योग म्हणजे संबंध. परमेश्वर संबंध साधणं यालाही योग म्हटलं जातं. एखादी व्यक्ती ज्यावेळेला एखाद्या व्यक्तीपासून बिछडली जाते, दूर जाते, त्यावेळेला म्हटलं जातो की वियोग आहे. तर त्याच पद्धतीने दूर जाणं याला वियोग म्हणतात, तसंच जवळ येणं, संबंध साधणं याला म्हणतात योग. तर हा योग आहे आत्मा आणि परमात्म्याचा योग. आत्मा आणि परमात्म्याचा हा संबंध आहे, म्हणून याचं नाव आहे सहज राजयोग. सहज परमात्म्याला ओळखण्याचा योग, सहज कर्मेंद्रियांवर राज्य मिळवण्याचा योग, सहज परमात्म्याचं रहस्य जाणण्याचा योग. म्हणून याचं नाव आहे सहज राजयोग. तर आता या राजयोगाला आपण करणार कसं आहोत, कशा आधारे किंवा कशा पद्धतीने आपण त्या परमेश्वराची प्राप्ती करून घेणार आहोत, तर यासाठी आपल्या समोर चार स्तंभ आहेत किंवा चार कंडिशन्स आहेत, चार नियम आहेत. कुठलीही व्यक्तीची जवळीकता साधण्यासाठी चार गोष्टींची आवश्यकता आहे. तर त्यामध्ये एक आहे परिचय, दुसरा आहे संबंध, तिसरा आहे निश्चय, आणि चौथी आहे प्राप्ती. तर या चार गोष्टींच्या आधारे आपण परमेश्वर प्राप्ती करून घेऊ शकतो. तर त्यामध्ये जसं अगोदर सांगितलं की संबंध, जोपर्यंत आपण कोणाला ओळखत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीशी आपला संबंध जुळू शकत नाही. जोपर्यंत आपण कोणाला पाहिलं नाहीये तोपर्यंत त्याच्याशी ओळख होऊ शकत नाही. आणि जशी जशी त्या व्यक्तीशी संबंध दृढ होतो, तस तसं आपलं मनाचं नातं त्या व्यक्तीशी जुडल्याशिवाय मग राहत नाही. तसेच परमेश्वराशी आपण परमेश्वराचा आपल्याला अगोदर संबंध पूर्ण नव्हता आणि त्याही अगोदर आवश्यक आहे तो म्हणजे परिचय. एक परिचय कंडिशन आवश्यक आहे. जोपर्यंत ओळख होत नाही, परिचय नाहीये, तोपर्यंत त्या व्यक्तीला आपण आठवण करू शकत नाही. तर परमेश्वराचा पण आपल्याला आतापर्यंत सत्य परिचय नव्हता. परमेश्वराबद्दल आपण म्हणत होतो तो 33 कोटी देवी देवता म्हणजे परमेश्वर आहे, परंतु ही पण चूक आहे की देवता अनेक आहे पण परमेश्वर हा एकच आहे आणि तो म्हणजे शिव परमात्मा हा एकच परमात्मा आहे. तर त्या परमात्म्याचा अगोदर परिचय व त्याच्याशी आपला काय संबंध आहे तो संबंध जाणं, त्यानंतर त्या परमेश्वराकडनं काय प्राप्त होतं, कारण कुणाकडनं काही मिळाल्याशिवाय आपण त्याला आठवण करत नाही. तर परमेश्वराकडनं नेमकी प्राप्ती काय आहे, तर ती प्राप्ती अविनाशी प्राप्ती असणार आहे. तर त्या प्राप्तीला ज्यावेळेला आपण जाणू त्यावेळेला त्याच्याशी योग साधणं सहज आहे, त्याला आठवण करणं सहज आहे. एक छोटस मूल सुद्धा ज्यावेळेला एखाद्या ठिकाणावरून त्याला जर रोज चॉकलेट मिळत असेल तर त्या चॉकलेटच्या आशेने तो त्या व्यक्तीला जरूर आठवण करतो. तसंच परमात्म्याकडनं ज्यावेळेला आपल्याला कळतं की ही प्राप्ती आपल्याला परमात्म्याकडनं होत आहे, तर जरूर त्या परमात्म्याला आपण आठवण केल्याशिवाय राहत नाही. आणि नंतर आहे निश्चय की परमेश्वर कोण आहे किंवा हाच परमात्मा आहे, ही निश्चय ज्यावेळेला आपल्याला होतो त्याच वेळेला आपण परमात्म्याला जाणू शकतो किंवा त्याची आठवण करू शकतो, त्याचा संबंध आपण जोडू शकतो. तर या चार गोष्टींना आपण डिटेल मध्ये समजलं पाहिजे. या ठिकाणी तुम्हाला पूर्ण चारही गोष्टींचा विस्तार करणार नाही, कारण हा विस्तार तुम्हाला ब्रह्माकुमारी विद्यालयामध्ये जाऊनच ऐकायचा आहे आणि या विस्ताराच्या आधारे तुम्ही सहज परमेश्वराला प्राप्त करणार आहात. तर या चार गोष्टींना तुम्ही जाणा आणि मग परमेश्वराची प्राप्ती करून घ्या. परंतु परमेश्वर प्राप्त झाल्यानंतर आपल्याला काय प्राप्ती होणार आहे, तर ती प्राप्ती म्हणजे की आज पहा की व्यक्तीमध्ये सहनशीलता नाहीये. आज सहनशीलता नाही त्याच्यामुळे अनेक गोष्टी आपण पेपर मध्ये ऐकत आहोत, टीव्हीवर ऐकत आहोत आणि सहनशीलता नसल्यामुळे अनेक गोष्टींना आपण स्वतःही आपल्या जीवनामध्ये सामना करत आहोत. तर सहनशीलता, नंतर आहे सामावण्याची शक्ती, जी सामावण्याची शक्ती ही आज समाजामध्ये नाहीये. निर्णय शक्ती, आज निर्णय चुकला तर पूर्ण जीवन आज आपण खराब करून बसत आहोत किंवा आपल्या जीवनाला स्पॉइल करत आहोत, तर ती निर्णय शक्ती. नंतर आहे परखण्याची शक्ती, सामना करण्याची शक्ती. जीवनामध्ये कितीही विघ्न येऊ द्या, कितीही समस्या येऊ द्या, कुठलाही प्रसंग अचानक समोर येऊ द्या, पण त्यालाही सामना करण्याची शक्ती. नंतर आहे समेटण्याची शक्ती. तर अशा पद्धतीने 8 शक्तिया ज्या आहेत, या 8 शक्तियांची प्राप्ती आपल्याला या राजयोगामध्ये होती. तर 8 शक्तियांमध्ये एक आहे सहनशीलता, दुसरी आहे सामावण्याची शक्ती, तिसरी आहे निर्णय शक्ती, चौथी आहे परखण्याची शक्ती, पाचवी आहे सामना करण्याची शक्ती, नंतर आहे संकीर्ण करण्याची शक्ती आणि त्यानंतर आहे समेटण्याची शक्ती. की आप लास्ट मध्ये या दुनियेमधन ज्यावेळेला आपण जाणार आहोत त्यावेळेला आपल्या बरोबर आपण काय घेऊन जाणार आहोत आणि आपल्याला काय जमा करायचंय, या समेटण्याच्या शक्तीमध्ये आपल्याला शिकवलं जातं. तर अशा पद्धतीने 8 शक्तियांची प्राप्ती आपल्याला या राजयोगामधून होत असते आणि ज्यावेळेला 8 शक्ती आपल्याला प्राप्त होतात त्यावेळेला आपलं जीवन सहज घालवणं आपल्याला सोपं जातं. या मरगळलेल्या जीवनाला एक प्रकारे संजीवनी देण्याचं कार्य हा राजयोग करत असतो. या राजयोगाच्या आधारे एखादा व्यक्ती सुद्धा आपलं व्यसन सोडू शकतो. टेन्शन मध्ये राहणाऱ्या व्यक्ती सुद्धा सहज अनुभव किंवा शांत जीवनाचा अनुभव करू शकतो. या राजयोगामुळे एखादं अशांत घर सुद्धा सुंदर स्वर्ग बनवू शकतं. तर अनेक प्राप्तिया या राजयोगामध्ये आहेत. आपल्या कठीण स्वभाव संस्काराला परिवर्तन करण्याचं कार्य या राजयोगामध्ये आहे. तर राजयोग खरोखर एक संजीवनी आहे. तर या संजीवनीचा उपयोग आपण आपल्या जीवनामध्ये करून आपल्या जीवनाला खऱ्या अर्थाने मूर्छिततेतून जागृत करून, मूर्छिततेतून काढून आपण सुंदर जीवन बनवण्याचा अनुभव या राजयोगामध्ये करू शकतो. तर माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की हा राजयोग आपण आपल्या जीवनामध्ये अनुभव करावा आणि परमेश्वर प्राप्ती आणि खरं जीवन सुंदर बनवण्याची प्राप्ती यामधून आपण करून घेऊया. परमेश्वर हा सर्व शक्तियांचा भंडार आहे आणि त्या शक्तिया तो आपल्या मुलांना सदैव देत असतो। भले भक्ती मार्गामध्ये सुद्धा त्या परमेश्वराने आपल्याला सदैव मदत केलेली आहे, संकटामध्ये तो सदैव आपल्याला साथ देत आलेला आहे आणि तो त्यावेळेला साथ देत होता म्हणूनच आपण संकटांना सामनाही करू शकलेलो आहोत। परंतु परमेश्वराची इच्छा आहे, जसा मी सर्व शक्तिवान आहे, सगळ्या शक्तिया माझ्यामध्ये आहेत, तशीच माझी मुलं सुद्धा सगळ्या शक्तियांना धारण करणारी असायला हवीत। कारण परमेश्वर आतापर्यंत आपल्याला मदत करत होता, परंतु परमेश्वर आपला पिता आहे आणि कुठल्याही पित्याची हीच अपेक्षा असते की जे काम मी करू तेच कार्य माझी मुलं पण करायला पाहिजेत। जसं परमेश्वर अनेकांना विघ्नातून दूर करत होता, तसं परमेश्वराची पण इच्छा आहे की माझी मुलं सुद्धा एवढी शक्तिशाली व्हायला पाहिजेत की त्यांनी आपल्या संकटांना स्वतः तोंड दिलंच पाहिजे, पण त्याचबरोबर अनेकांना सुद्धा संकटातून बाहेर काढायला पाहिजे। परंतु अनेक मुलं असा विचार करतात किंवा अनेक भक्तगण असा विचार करतात की माहित नाही परमेश्वर आपल्याला संकटांमध्ये साथ देतो की नाही देत, किंवा परमेश्वराची आपल्याला मदत मिळते की नाही मिळत। तर यावरून एक उदाहरण मला आठवलं की एक खूप मोठा भक्त असतो आणि तो भक्त सदैव परमेश्वराच्या स्मृतीमध्ये राहत असतो। एकदा काय होतं की तो भक्त जो आहे तो सागर किनाऱ्यावर एक प्रकारे फिरायला म्हणून निघालेला असतो आणि फिरता फिरता त्याचं ईश्वराचं चिंतनही चालू असतं। त्या ईश्वराच्या चिंतनामध्ये तो परमेश्वराशी बोलत असतो आणि परमेश्वराला सांगत असतो की हे परमेश्वरा, खरोखर तू माझं जीवन किती आता सुंदर बनवलेलं आहे, किती आनंदी बनवलेलं आहे, आता मी जीवनामध्ये अत्यंत सुखी आहे, तुझ्या चिंतनामध्ये मला खूप आनंद मिळत आहे। आणि तो असं परमेश्वराशी बोलत असताना तो अनुभव करत असतो की त्याच्या बरोबरही परमेश्वर चाललेला आहे। तर त्याचे पाय आणि त्याच्या सोबत परमेश्वराचेही पाय त्या वाळू मधून उमटत असतात, कारण सागर किनाऱ्यावर ते फिरत असतात। त्या रेतीमध्ये तो पाहतो की आपल्या बरोबर परमेश्वरही चालत आहे। परंतु पुढे चालता चालता तो विषय चेंज करतो आणि त्याला आठवतं की आपले दिवस किती दुःखाचे होते। त्यावेळेला आपल्याला खायला सुद्धा नव्हतं, अन्न नव्हतं, डोक्यावर छत नव्हतं। तर असे दिवस जे आहेत त्या दिवसांना तो आठवण करायला लागतो आणि त्या दिवसांचं वर्णन करायला लागतो। आणि जसं जसं तो वाईट दिवसांचं वर्णन करायला लागतो त्यावेळेला तो अनुभव करतो की त्याच्यासोबत जे उमटणारे परमेश्वराचे पाय होते ते तर त्या ठिकाणी नाहीच आहेत आणि फक्त दोनच पाय, म्हणजे फक्त त्याचेच पाय त्या वाळू मधून उमटत आहेत। मग ते उमटत असताना तो पाहतो आणि पाहिल्यानंतर मग मात्र तो खूप दुःखी होतो। दुःखी झाल्यानंतर मग तो मनात चिंतन करतो की पहा, आपलं दुःख कुणालाही ऐकायची इच्छा नाहीये। मी विचार केला होता की परमेश्वर माझा साथी आहे, परमेश्वर माझा मित्र आहे आणि आतापर्यंत मी असंच समजून त्याच्याशी बोलत होतो। तो खरोखर माझा मित्र आहे ह्याच भावनेने मी त्याला आतापर्यंत माझं दुःखही सांगत होतो। पण पहा, जसं लोकांना कोणाचं दुःखाशी घेणं देणं नाहीये किंवा त्या दुःख कुणालाही ऐकायला आवडत नाही, तसं परमेश्वर सुद्धा त्या मनुष्यांसारखंच आहे। त्या परमेश्वराला सुद्धा पहा माझे दुःखाचे दिवस ऐकण्याची इच्छा नाहीये, किंवा त्याला मी सुखाचं सांगत होतो त्यावेळेला मात्र तो माझ्या बरोबर होता, सुखात तो माझ्या बरोबर आहे, पण दुःखामध्ये परमेश्वराला सुद्धा माझ्या बरोबर चालण्यामध्ये कुठलाही इंटरेस्ट नाहीये। आणि असा विचार करून मग तो अत्यंत दुःखी होतो आणि म्हणतो मग काय उपयोग आहे त्याचं चिंतन करण्यामध्ये। म्हटलं जातं संकटामध्ये जो मदत करतो तोच खरा मित्र असतो। मी या ठिकाणी परमेश्वर माझ्या दुःखामध्ये जर माझ्या बरोबर नाहीये तर मग मी माझं दुःख कुणासोबत वाटू, माझं दुःख मी कुणाला सांगू, आणि तो जर मला मदत करत नाही तर मग मी आता त्याला का आठवण करू। आणि मग तो परमेश्वराला म्हणतो की परमेश्वरा, आता मी तुला आठवण कधीच करणार नाही, कारण पहा तू पण माझी साथ सोडून दिलीस ना। आणि मग त्याला आकाशवाणी होते आणि मग परमेश्वराचा त्याला आवाज ऐकू येतो आणि मग परमेश्वर त्याला त्यामध्ये म्हणत असतात की अरे, तू असा विचार करतो की संकटामध्ये मी तुझी साथ सोडून दिली, संकटामध्ये मी तुला सोडून दिलं किंवा दुःखाची वार्ता ऐकताना मी तुझ्यापासून दूर गेलो, परंतु वास्तविकता वेगळीच आहे। तुला माहितीये की ज्यावेळेला तू दुःखामध्ये होता किंवा ज्यावेळेला तू संकटामध्ये होता त्यावेळेला तुझी चालण्याची तरी ताकद होती का? तर नाही। तर तू चालूही शकत नव्हता त्यावेळेला माझ्या दोन्ही हातावर मी तुला उचललं होतं आणि त्याचमुळं दोन्ही हातावर मी उचलल्यामुळं तू संकटातून स्वतःला वाचवू शकलास आणि त्यामुळे तुझे पाय रेतीमध्ये उमटलेले नाहीयेत तर ते पाय माझे उमटलेले आहेत। तर पहा की परमेश्वर सदैव आपल्याला संकटामधून पार करणार आहे। परमेश्वर हा सदैव आपल्याला संकटामध्ये शक्ती देणार आहे। तो कधीही आपल्यापासून दूर जाणारा नाहीये. खूप वेळेला आपणही विचार करतो की का असं माझं नशीब बनवलं, किंवा का मला एवढं दुःख दिलेलं आहे, किंवा का माझ्या जीवना माझ्याच जीवनामध्ये अशी अशांती आहे. परंतु परमेश्वर म्हणतात की प्रत्येक जण आपल्या कर्माने दुःख भोगतो, परंतु जो परमेश्वराला आठवण करतो त्या दुःखामधून पार करण्याची ताकद सुद्धा तो आपल्याला देत असतो. तर परमेश्वर आतापर्यंत भक्ती मार्गामध्ये आपल्याला ती ताकद देत आलेला आहे. परंतु ज्यावेळेला आपण परमेश्वराला प्राप्त करतो, परमेश्वराला आपण आठवण करतो, ज्यावेळेला त्याच्या समान बनण्याचा आपण प्रयत्न करतो, त्याला परमेश्वराची अशी इच्छा आहे की जसा मी शक्तिशाली आहे, अनेकांना विघ्नातून मी दूर करतो, अनेकांना संकटातून मी पार करतो, तशीच माझी मुलं सुद्धा अनेकांना संकटातून पार करणारी असायला हवीत. आणि म्हणून माझ्या मुलांनी सुद्धा माझ्या समान बनलं पाहिजे, माझ्या समान शक्तिशाली बनलं पाहिजे, आणि अनेकांवर दया रहम करून त्यांना सुद्धा या विघ्नातून दूर केलं पाहिजे, त्यांच्या जीवनामधनं दुःख दूर केलं पाहिजे, आणि त्यांनाही परमेश्वराची प्राप्ती करून दिली पाहिजे एवढी शक्ती माझ्या मुलांमध्ये यायला पाहिजे. कारण कुठल्याही आई वडिलांना आपली मुलं दुर्बल आवडत नाहीत, कमजोर आवडत नाहीत. प्रत्येक आई वडिलांना असं वाटतं की माझी मुलं सुद्धा चांगली पाहिजेत, निरोगी पाहिजे, आपल्या जीवनामध्ये सुखी पाहिजे, त्यांचं जीवनही आनंदी पाहिजे. आणि फक्त स्वतःचं जे जीवन नाही तर अनेकांचंही जीवन त्यांनी चांगलं बनवलं पाहिजे. इथं तर स्वयं परमात्मा आहेत. तर फक्त परमेश्वर मुलांना शक्तीच देत नाही किंवा त्यांना मदतच करत नाही, तर मदत करायला शिकवतात सुद्धा, स्वतःच्या पायावर चालायला शिकवतातच, आणि अनेकांची काठी बनायला सुद्धा शिकवतात. तर या राजयोगाच्या आधारे ज्यावेळेला आपण परमेश्वराला प्राप्त करतो, त्यावेळेला आपण आपल्या जीवनामध्ये किंवा आपण आपलं जीवन चांगलं बनवतोच, परंतु त्याचबरोबर आपल्यामध्ये एवढी शक्ती येते की ज्या शक्तीच्या आधारे आपण अनेकांना सुद्धा मदत करू शकतो, अनेकांना सुद्धा शक्ती देऊ शकतो. आपल्या विघ्नांना तर दूर करूच, पण अनेकांच्या विघ्नांना सुद्धा दूर करण्याची ताकद या राजयोगामध्ये राजयोगामुळे येते. या राजयोगाच्या आधारे अनेकांच्या स्वभाव संस्कारांना जाणण्याची आपल्याला एक प्रकारे शक्ती मिळते. कारण आज समाजामध्ये अनेक समस्या येण्याचं कारण किंवा घरामध्ये संस्कारांचा टकराव होण्याचं कारण हेच आहे की आपण एकमेकांना समजू शकत नाही, एकमेकांची मनं जाणू शकत नाही, आणि मनच जाणत नाही. त्याचमुळे आज अनेक समस्यांना तोंड द्यावं लागते. घरामध्ये अनेक संबंधी असताना सुद्धा आपण प्रेमाचा अनुभव करत नाही, त्याचं कारण हेच आहे की आपण कुणाला ओळखू शकत नाही किंवा कुणाचं मन जाणून घेण्याची इच्छा पण मनुष्याला नाहीये. पण या राजयोगामुळे अनेकांना सहज सामावण्याची ताकद आपल्याला मिळते. जे की या 8 शक्तींमध्ये ही एक शक्ती आहे, सामावण्याची शक्ती. अर्थात जसं एक सागर अनेक नद्यांना आपल्यामध्ये सामावून घेतो, मग त्या नद्या खुडा किचडा घाण कितीही घेऊन येऊ, चिखल वाहून आणो, पण तरीही विशाल सागर या सगळ्या नद्यांना आपल्या पोटामध्ये सामावून घेतो, त्यांचा किचडा आपल्या पोटामध्ये सामावून घेतो, स्वतः खारा बनतो, परंतु त्या नद्यांना मात्र गोड पाणी देतो. तसंच ही शक्ती परमेश्वर आपल्याला शिकवतो. तशी ही स्वभाव संस्काराची मनुष्य असो, परंतु त्या मनुष्यांना सुद्धा सामावून घेऊन तरी त्यांच्या वाईट अवगुणांना सुद्धा आपल्या पोटामध्ये सामावून घेऊन पुन्हा त्यांना प्रेमाची वागणूक, पुन्हा त्यांना गोड शब्द देण्याची ताकद या राजयोगामुळे आपल्याला मिळते. तर राजयोग खरोखर आपल्या जीवनासाठी एक संजीवनी आहे, खरोखर आपल्या जीवनाला आनंद देणारा असा हा राजयोग आहे. तर या राजयोगाच्या आधारे आपली मूर्छित आत्मा पुन्हा शुद्धीवर येऊ शकते, पुन्हा आपण जीवन जगण्याचा आनंद घेऊ शकतो. म्हणूनच म्हटलंय की राजयोग एक संजीवनी आहे, ज्या संजीवनीला आपल्या सगळ्या ज्या संजीवनीची आपल्या सगळ्यांना अत्यंत आवश्यकता आहे. ओम शांती.
Yeah. ಪ್ರಕಟಾತ್ವಾದಿ ಗುಜಲೀಲಾದಿ ಬನಪ್ರಾಜಿ ಆತ್ಮದೀಪ